आणि त्यांच्या जीवलगांनी देव मस्तकी धरून तीन तपे हलकल्लोळ केला. चितप्रज्ञ विरागीही आनंदानं घाईवरले. त्यांना शिवरायांच्या रूपात दिसू लागली महामेरूसारख्या भगीरथाची प्रतिमा.